आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात एचएमपीव्ही संसर्गाच्या 3 रुग्णांची नोंद. राज्यात एकही रुग्ण नसल्याचा सरकारचा निर्वाळा. एचएमपीव्ही संसर्गाचा शेअर बाजारातही मोठा परिणाम. सेन्सेक्समध्ये 1250 अंकांची घसरण. मस्साजोगच्या सरपंच हत्येप्रकरणी निपक्षपाती तपासाची सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपालांकडे मागणी. आणि छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात 9 जवान शहीद. देशातल्या ह्युमन मेटानिमो व्हायरस अर्थात एचएमपीव्हीच्या एकूण रुग्णांची संख्या 3 झाली आहे. बेंगळुरूमध्ये 3 महिन्यांची मुलगी आणि 8 महिन्यांच्या मुलामध्ये तर अहमदाबादमध्ये 2 वर्षाच्या मुलात एचएमपीव्हीचा संसर्ग आढळला आहे. अहमदाबाद इथं मुलाला सर्दी खोकल्याची लक्षणं तर बेंगळुरूतल्या दोघांनाही ब्रॉन्को न्युमोनियाचा त्रास होता. तिघांचीही प्रकृती स्थिर असून बाधित रुग्णांपैकी कोणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. राज्यात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. एचएमपीव्हीबाबत दक्षतेसह सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण सुरू केलं असून खबरदारीचा उपाय म्हणून श्वसनविकाराच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. याविषयी लवकरच केंद्र सरकार दिशानिर्देश जारी करणार आहे. त्यांची अंमलबजावणी राज्यात करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
प्राथमिक माहितीअनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे. यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे. या संदर्भात जी काही ऍडवायझरी आहे लवकरच त्या ठिकाणी जारी करू.
एचएमपीव्ही हा नवा विषाणू नसून तो भारतातल्या फ्ल्यू विषाणूचा भाग आहे. त्यामुळे बहुसंख्य भारतीय लोकांमध्ये याविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे असं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं. यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता कमी आहे. सामान्यतः एचएमपीव्हीच्या लक्षणांमध्ये खोकला, ताप, सर्दी, श्वास लागणं यांचा समावेश आहे. एचएमपीव्ही विषाणू सर्वप्रथम नेदरलँड्समध्ये 2001 आढळला होता. देशात एचएमपीव्ही विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळल्याचा विपरीत परिणाम देशातल्या शेअर बाजारांवरही आज झाला आणि दोन्ही निर्देशांक मोठ्या प्रमाणात आपटले. सेन्सेक्स 1258 अंकांनी घसरून 77965 अंकांवर बंद झाला. निफ्टी 389 अंकांनी घसरून 23616 अंकांवर स्थिरावला. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या समभागांना आजच्या घसरणीचा मोठा फटका बसला. अमेरिकेच्या आर्थिक धोरणातले संभाव्य बदल, फेडरल रिझर्व्हची व्याजदर कपातीसंदर्भातली आक्रमक भूमिका, चलनफुगवट्याच्या दरात वाढ होण्याची भीती यासारख्या कारणांनीही शेअर बाजार कोसळल्याचं विश्लेषकांचं मत आहे. राज्याच्या लोकायुक्त कार्यालयानं 2023 4555 प्रकरणं निकाली काढली तर वर्षअखेर 4818 प्रकरणं प्रलंबित राहिली. राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती वी मू कानडे आणि उपलोकायुक्त संजय भाटिया यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपल्या कामकाजासंबंधीचा 51वा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला. त्यात ही माहिती दिली आहे. 2023 या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे 4790 नवीन तक्रारी नोंदवण्यात आल्या तर वर्षाच्या सुरुवातीला 4583 प्रकरणं प्रलंबित होती. त्यामुळे 2023 9373 प्रकरणं कार्यवाहीसाठी समोर होती असं या अहवालात नमूद केलं आहे. भाजपा महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदाबाबत कोणताही तिढा नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज सकाळी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री अजित पवार परदेशात गेले होते, त्यामुळे पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली नाही. यासंदर्भात येत्या 2 दिवसात निर्णय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारच्या 485 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारं आपलं सरकार हे वेब पोर्टल अधिक अद्ययावत करण्याचे तसंच आपलं सरकारचं मोबाईल ॲप तयार करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबईत दिले. जम्मू काश्मीर, तामिळनाडू आणि कर्नाटक ही राज्यं ऑनलाईन सेवा देण्यात आघाडीवर आहेत. त्याचा अभ्यास करून राज्य सरकारच्या अतिरिक्त 285 सेवा ऑनलाईन देण्याची तयारी माहिती तंत्रज्ञान विभागानं केली आहे. किमान आधारभूत दरापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी कृषी पणन मंडळाला दिल्या आहेत. शेतमालाची एमएसपीपेक्षा कमी दरानं खरेदी झाली तर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बीड जिल्ह्यातल्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निपक्षपाती तपासाची मागणी घेऊन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, तसंच वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवला जावा, तसंच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळानं केली. संतोष देशमुख हत्येप्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं वाढ केली आहे. विष्णू चाटे याची पोलीस कोठडीत 4 दिवसांची तर जयराम चाटे, महेश केदार आणि प्रदीप घुले यांची पोलीस कोठडी न्यायालयानं 12 दिवसांनी वाढवली. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दरंगे पाटील यांच्या विरोधात बीड, अंबाजोगाई, किल्लेधारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरंगे यांच्या निषेधात केज पोलीस ठाण्यात ओबीसी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाज माध्यमाद्वारे शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या हितेश धेंडे याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. मारण्याची धमकी दिल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली. मुंबई महानगरातल्या हवेची गुणवत्ता बहुतांशी सुधारल्यामुळे भायखळा आणि बोरिवली पूर्व या भागांमध्ये बांधकामावर लावलेली सरसकट बंदी हटवण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी ही माहिती दिली. प्रदूषण कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी हे निर्बंध लादायचा निर्णय महापालिकेनं घेतला होता. ते मागे घेतले असले तरी हवेच्या दर्जावर महानगरपालिकेचं अत्यंत बारीक लक्ष असणार आहे, असं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे 9 जवान शहीद झाले. बिजापूर जिल्ह्यात जवानांच्या गाडीवर वाहनांजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवला. त्यात 8 जवान वाहन चालक यांचा मृत्यू झाला, इतर 5 जण जखमी झाले. जखमींपैकी 3 प्रकृती चिंताजनक आहे, 1 जवान बेपत्ता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या जवानांचं बलिदान वाया जाणार नाही, पुढच्या वर्षी मार्चपर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचा निर्धार पूर्ण करू, असं ते म्हणाले. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिलं मराठी नियतकालिक सुरू केलं. तो 6 जानेवारीचा दिवस दरवर्षी मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रम झाले. लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं सेवाव्रत कायम ठेवलं असल्याचे प्रशंसोद्गार आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात काढले. ओरोस इथं सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श पत्रकार पुरस्कारांचं वितरण झालं. राजकीय व्यक्ती आणि पत्रकार यांची संवादाची भूमिका राहिली पाहिजे, असं मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानं 2024 या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा या निमित्तानं केली. प्रतिष्ठेचा कृपाम सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना जाहीर झाला आहे. याशिवाय प्रगती पाटील, मंदार गुंजारी, राजन शेलार यांनाही इतर पुरस्कार जाहीर झाले. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. सर्वात कमी किमान तापमान जळगाव इथं 11 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात HMPV संसर्गाच्या 3 रुग्णांची नोंद, राज्यात 1 रुग्ण नसल्याचा सरकारचा निर्वाळा. HMPV संसर्गाचा शेअर बाजारातही मोठा परिणाम, सेन्सेक्समध्ये 1250 अंकांची घसरण. मस्ताजोगच्या सरपंच हत्येप्रकरणी निपक्षपाती तपासाची सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपालांकडे मागणी आणि छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात 9 जवान शहीद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.